नमस्कार, मी संदेश नाईक. ऐकूयात काही ठळक घडामोडी. राज्यातल्या नवनिर्वाचित सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी उद्या रविवारी संध्याकाळी 4 वाजता नागपूर इथं राजभवनात होणार आहे. राजभवनातून ही माहिती देण्यात आली. येत्या सोमवारपासून राज्य सरकारचं हिवाळी अधिवेशन नागपुरात होत आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं रस्ते सुरक्षा आणि महामार्गावरची गस्ती आणखी वाढवण्याच्या उद्देशानं महामार्गावर राजमार्ग साथी या नावानं नवीन गस्ती वाहनं सुरू केली आहेत. ही वाहनं आधुनिक तंत्रज्ञान आणि सुरक्षा उपकरणांनी सुसज्ज असून यामुळे वाहतूक कोंडी कमी व्हायला आणि प्रवास सुरक्षित व्हायला मदत होणार आहे. यात बसवलेल्या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून वाहतूक कोंडी, रस्त्यांवरचे खड्डे आणि इतर अडथळे शोधायलाही मदत होणार आहे. अभिव्यक्ती आणि संवाद यांचा मध्य साधेल अशा प्रकारे भारतीय लोकशाही केंद्रस्थानी आणणं आवश्यक असल्याचं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत टपाल आणि दूरसंचार लेखा आणि वित्त सेवेच्या 50व्या स्थापना दिन कार्यक्रमात बोलत होते. अभिव्यक्ती आणि संवाद परस्परांना पूरक असून दोन्हीमधील सुसंवाद ही यशाची गुरुकिल्ली असल्याचं धनखड यांनी सांगितलं. लोकसभेत आज भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित विशेष चर्चासत्राची सुरुवात आज संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी केली. देशानं स्वातंत्र्यानंतर प्रत्येक नागरिकाला समान अधिकार दिले आहेत. अल्पसंख्याकांसोबत कोणताही भेदभाव केला जात नाही आणि त्यांना कायदेशीर संरक्षण असल्याचं रिजिजू म्हणाले. दि ग्रेट शोमॅन या नावानं परिचित असलेल्या चित्रपट निर्माते दिग्दर्शक राज कपूर यांच्या जन्मशताब्दी वर्षाला आज सुरुवात झाली. राज कपूर हे केवळ चित्रपट निर्मातेच नव्हेत तर सांस्कृतिक दूत होते अशा शब्दात प्रधानमंत्री मोदी यांनी समाजमाध्यमांवरच्या एका पोस्टद्वारे राज कपूर यांची प्रशंसा केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या जयगडमधल्या वायुगळती प्रकरणी जिंदाल कंपनीच्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नियमित देखभाल दुरुस्तीचं काम करताना निष्काळजीपणा केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. 2 दिवसांपूर्वी ही वायुगळती झाली होती. दरम्यान बाधित सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून 69 पैकी 28 विद्यार्थ्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.